नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलं आहे. दरम्यान, विद्यार्थी हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रती शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 21 तारखेला होणाऱ्या या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणारी असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि असा गैरव्यवहार करणाऱ्यांमुळे पात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन ते आपल्या अधिकारांपासून वंचित राहू नयेत याबद्दल शासन आग्रही असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते युएईमध्ये पोहोचले असून राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रतिलिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 रुपये आणि डिझेलचा दर 90.67 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी व घर पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याचा समावेश आहे. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसंदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉ नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. बियाणं, खतं, औषधी आणि मजुरीच्या खर्चात झालेली मोठी वाढ पाहता सध्या बाजारपेठेत मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. बाजार समित्यांमध्ये दर कोसळल्यामुळे शासनानं नाफेड आणि इतर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करण्यात यावी तसंच केंद्र सरकारशी समन्वय साधून एक दीर्घकालीन आणि स्थिर कांदा निर्यात धोरण राबवण्यात यावं आदी मागण्याही पाटील यांनी केल्या आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या अकाने यामुकची हिच्यासोबत होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज दुपारी थायलंडच्या खेळाडूसोबत होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.